भाग सातवा जल प्रलय उत्पत्ति याना सातवा अध्याय देव सगळी जातना प्राणी नोहानी जवळ लिवना त्या बठ्ठा जनावर नोहाला ती जहाज मग ठेवाला लावना नोहाना पोर्या आणि नोहाना वहास पण जहाज मग घ्यात जहाज मग जनावर आणि त्यांना बठ्ठा कुटुंब आठ जण होता मग सात दिवस मग देवनी खूप पाणी पडायला सुरुवात करी तो पाणी 40 दिवस आणि 40 रात्र मुसळधार पाणी पडना 40 दिवस मग इतला पाणी पडना की पुरी जमीनवर सगळा पाणीच पाणी होई गया सगळा लोक पाणीमा बुडी मरी ग्यात नोहा व त्याना पोर्या व त्याना पोर्यासण्या बाया त्या बठा वाची ग्यात नोहाना परिवारला सुखरूप प्रमाणे देव वाचविलीना कारण त्या लोक देववर विश्वास ठेव होतात व देवनी आज्ञा पाळव होतात.